चीनीमंडी.com पॉडकास्ट।
कर्नाटक साखर कारखाना सुरू होण्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा। भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि उद्योगपती मुरुगेश निरानी यांनी मंगळवारी सकाळी चामुंडी हिल्सचा दौरा केला आणि देवी चामुंडेश्वरीची पूजा केली। निरानी ग्रुपचे पांडवपुरा कोऑपरेटिव्ह साखर कारखाना भाडेपट्टीवर घेतलाय। निरानी यांनी सांगितले की पांडवपुरा साखर कारखान्याचा गाळप हंगाम जवळपास 4 वर्षापासून बंद आहे। आम्ही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कारखाना भाडेपट्टीवर घेतलाय, मशिनरीची दुरुस्ती केली आहे। साखरेशिवाय सॅनिटायझर, इथेनॉल आणि विजेच्या निर्मितीवर सुद्धा भर दिला जाईल। साखर कारखाना सुरू झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। निरानी आपल्या प्रयत्नात यशस्वी व्हावेत, जेणेकरून हजारो बेरोजगार युवकांना रोजगार मिळू शकेल। यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष TS श्रीवल, महासचिव H गिरीश, प्रचार समन्वयक N प्रदीप कुमार, विक्रम अय्यंगर, प्रसाद सुचिंद्र आदी उपस्थित होते।